आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संसदेच्या दोनी सभाघरांच्या संयुक्त बसकेक संबोधित करतल्यो. राष्ट्रपतींच्या अभिभाषणा उपरांत दोनी सभाघरांनी आभार प्रस्ताव मांडटले. या प्रस्तावावेल्या चर्चेत सदस्य भाग घेतले. 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमारच्यान सुरू जाल्ले. आयच्यान राज्यसभेचे अधिवेशन सुरू जातले. काल ओम बिर्ला हांची शेगीत दुसरे खेप लोकसभेचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली. विरोधी पक्षाचे उमेदवार काँग्रेसचे के सुरेश हांच्या विरोधात भाजपचे ज्येष्ठ खासदार आवाजी मतदानान निवडून आयले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी आणि संसदीय व्यवहार मंत्री किरेन रिजिजू हांनी बिर्ला हांका वेंचणुके उपरांत सभापतींच्या आसना मेरेन व्हेले. बिर्ला हांणी आपल्या संबोधनात सांगले की संसदीय मूल्य आणि लोकशाय परंपरा समृद्ध करप हे त्यांचे प्राधान्य असतले. बिर्ला हांची निवड झाल्ले खातीर त्यांचे अभिनंदन करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळे, बिर्ला हे दुसरे खेप परतून वेचून आयिल्ल्यान इतिहास घडला. विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी हांणी बिर्ला हांचे अभिनंदन केले. हे सभाघर जनतेच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करता असे गांधी हांणी या वेळार म्हळे. आजगावच्या प्रदीप आगरवाडेकर घर मोडपाच्या प्रकरणाचा तपास गुन्हा फाटो करतलो. मुखेल सचिव चौकशी करून अहवाल सादर करतले. दोषींचेर कारवाय जातली असे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांनी सांगला. परवरे सचिवालयान पत्रकार परिषदेन उलयतना तांणी ही माहिती दिली. प्रदीप आगरवाडेकरांचे घर सरकार बांधून दितलो. बांधकामाच्या सर्वेक्षणाचो वावर सुरू जातलो असे मुखेलमंत्र्यांनी सांगले. आजगावा बाउन्सरावरवी घर मोडपाची घडणूक झाली. हाका लागून कायदो सुव्यवस्थेचो प्रश्न निर्माण झाल्लो. बेकायदा जमीन हडप प्रकरणात जे जमनीचे धनी सापडना त्यो जमनी सरकार ताब्यात घेतले. हाजे खातीर येत्या विधानसभा अधिवेशनात आवश्यक ती कायदो दुरुस्ती सरकार करतलो. बेकायदा जमीन हडप प्रकरणाचा तपास करपा खातीर सरकारान आयोगाची नियुक्ती केली. जाधव आयोगान फाटल्या वर्षा सरकाराक अहवाल सादर केला. परवरे फ्लायओव्हराचे काम 2 वर्षात पुराय जातले. येरादारी व्यवस्थापनाचे तोडको काढपाक सरकाराक येच आयला असे मुखेलमंत्र्यांनी या वेळार सांगले. गोय वैद्यकीय महाविद्यालयातल्या एमबीबीएस इंटर्न्सांचो स्टायपेंड 20,000वेल्यान 30,000 रुपया करपाक मंत्रिमंडळान काल मंजुरी दिल्या. त्याभायर सीएम फेलोशीप प्रोग्राम हो उपक्रम सरकारान आणिक 1 वर्षाची मुदत वाढ दिल्या. तसेच सीझेडएमपी 2019 आराखडो सरकार चालीक लायतलो. ते खातीर सगळ्या पंचायतींनी आराखड्याचो हो मसुदा उपलब्ध करून लोकांच्या सुचवण्यो सरकार मागयतले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली. ते मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत परवरे सचिवालयान घेतिल्ल्या पत्रकार परिषदे वेळार उलयताले. मंत्रिमंडळाच्या कालच्या बसकेन सिवरेज कॉर्पोरेशन वित्त मंत्रालय अंतर्गत घेवपाचो निर्णय झाला. या आदी ते भौशीक बांधकाम खात्या अंतर्गत आशिल्ले. तसेच गोय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलांत कंत्राटी पद्धतीचेर कांय पदांची भरती करपाक मंजुरी मेळ्या. हे शिवाय 20 खात्यांतल्या वेगवेगळ्या कामांक मंजुरी दिल्या अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिली. मुरगाव पालिका मंडळाच्या काल झाल्या बसकेन फुडल्या 2 महिन्या भितर शारांतल्या कांय सुवातांनी पे पार्किंग सेवा सुरू करपाचो निर्णय घेतला. बसके उपरांत खबराकाराकडे उलयतना नगराध्यक्ष गिरीश बोरकार हांणी म्हळे की पे पार्किंग करपाचो निर्णय पालिकेन पयलींच घेतिल्लो आसा. त्या संबंधाची प्रक्रिया सध्या सुरू आसा. ती पुराय जातकच जुलै महिन्याच्या निमण्या सप्तकांत नाजाल्यार ऑगस्ट महिन्यांतल्यान ही सेवा सुरू जातली. निवृत्त झाल्या कामगारांची थकपाकी बेगीनच दिवपाचो निर्णय बसकेन झाला. बायना वाठारांतल्या पालिका उद्यानाच्या सुधारणा करपाच्या कामाक कालच्या बसकेन मान्यताय दिल्या म्हणपाची माहिती मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकार हांणी दिल्या. फोंडेच्या पुलिसांनी आंतरराष्ट्रीय घुवळे वखदां विरोधी दिसा निमतान शारांत मिरवणूक काढली. पुलिसांसयत हे मिरवणुकेन सुमार 200 परस चड वेगवेगळ्या शाळेंतल्या विद्यार्थ्यांनी वाटो घेतलो. तशेंच पुलिसा वतीन विद्यार्थ्यां खातीर वेगवेगळे सर्तीचे आयोजन केल्ले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.